योहान अध्याय 7। यानंतर येशू गालील प्रांतात फिरला। येशूला यहुद्या प्रांतातून प्रवास करायला नको होता, कारण तेथील काही यहुदी लोकांना येशूला जीवे मारायचे होते। यहुदी लोकांचा मंडपाचा सण जवळ आला होता, म्हणून येशूचे भाऊ त्याला म्हणाले,
तू येथून सणासाठी यहुदियात जा, म्हणजे तू करतोस ते चमत्कार तेथे तुझे शिष्य पाहू शकतील। लोकांना माहिती व्हावी असे एखाद्याला वाटत असेल तर त्याने तो करतो, ती कामे लपवू नयेत। तू जगाला प्रगट हो, तू जे चमत्कार करतोस ते त्यांना पाहू दे।
येशूच्या भावांनी सुद्धा त्याच्यावर विश्वास ठेवला नाही। येशू आपल्या भावांना म्हणाला,
माझी योग्य वेळ अजून आलेली नाही, पण तुम्ही जाण्यासाठी मात्र कोणतीही वेळ योग्य असेल। जग तुमचा द्वेष करू शकत नाही, परंतु जग माझा द्वेष करते, कारण जगातील लोक वाईट कामे करतात हे मी त्यांना सांगतो। तेव्हा तुम्ही सणासाठी जा, मी आताच सणाला येणार नाही, माझी योग्य वेळ अजून आली नाही।
हे सांगितल्यानंतर येशू गालिलातच राहिला, म्हणून येशूचे भाऊ सणासाठी तेथून निघून गेले। ते गेल्यावर मग येशूही गेला, परंतु येशूने हे लोकांना उघडपणे दाखविले नाही। सणाच्या काळात यहुदी लोक येशूचा शोध करीत होते। यहुदी म्हणाले,
तो मनुष्य कोठे आहे?
लोकांचा मोठा जमाव त्या ठिकाणी जमा झालेला होता। त्यातील अनेक लोक येशू विषयी आपसात बोलत होते। काही म्हणाले,
तो चांगला मनुष्य आहे,
परंतु दुसरे काही जण म्हणाले,
नाही, तो लोकांना ठकवितो।
परंतु लोकांपैकी कोणीच येशू विषयी उघडपणे बोलायला धजत नव्हते। लोकांना यहुदी पुढाऱ्यांची भीती वाटत होती। अर्धाधिक सण पार पडला होता तेव्हा येशू मंदिरात गेला आणि तेथे लोकांना शिक्षण देण्यास त्याने सुरुवात केली। यहुदी लोकांना मोठे आश्चर्य वाटले। ते म्हणाले,
हा माणूस शाळेत कधी शिकला नाही, हे एवढे तो कुठून शिकला?
येशूने उत्तर दिले,
मी ज्या गोष्टी शिकवितो त्या माझ्या स्वतःच्या नाहीत, माझी शिकवण मला पाठविणाऱ्या पित्याकडून आलेली आहे। जो देवाच्या इच्छेप्रमाणे करतो त्याला माझी शिकवण देवाकडून आहे हे कळेल, त्याला हे कळेल की माझी शिकवण माझी स्वतःची नाही। जो कोणी स्वतःच्या कल्पना शिकवितो तो स्वतःला सन्मान मिळावा असा प्रयत्न करतो, परंतु ज्याने मला पाठविले त्याचा सन्मान करण्याचा जो प्रयत्न करतो तोच माणूस सत्य सांगतो, त्याचे काहीच खोटे नसते। मोशेने तुम्हाला नियमशास्त्र दिले खरे ना, परंतु तुमच्यातील कोणी नियमशास्त्र पाळीत नाही, तुम्ही का बरे मला जीवे मारायला पाहता?
लोकांनी उत्तर दिले,
तुम्हाला भूत लागले आहे, आम्ही काही तुम्हाला जीवे मारण्याचा प्रयत्न करीत नाही।
येशू त्यांना म्हणाला,
मी एक चमत्कार केला आणि तुम्ही सारे चकित झाला। मोशेने तुम्हाला सुनतेचा नियम दिला, परंतु खरे पाहता सुनता मोशेपासून आलेली नाही, ती मोशेच्या आधीच आपल्या पूर्वजांपासून चालत आलेली आहे। म्हणून कधी कधी शब्बात दिवशीही तुम्ही मुलांची सुनता करता। याचा अर्थ मोशेच्या नियमांचे पालन करण्यासाठी शब्बात दिवशीही बालकांची सुनता करता येते। मग मी शब्बात दिवशी एका माणसाचे संपूर्ण शरीर बरे केले तर तुम्ही माझ्यावर का रागावता? वरवर पाहून न्याय करू नका, तर खरोखर काय बरोबर आहे याची कसून शहानिशा करून योग्य प्रकारे न्याय करा।
मग येरुशलेमात राहणारे काही लोक म्हणाले,
याच माणसाला लोक जीवे मारण्याच्या प्रयत्नात आहेत, परंतु सर्व लोक आपल्याला पाहू आणि ऐकू शकतील अशा ठिकाणी हा शिक्षण देत आहे, आणि शिक्षण देताना त्याला थांबविण्याचा कोणीही प्रयत्न करीत नाही। कदाचित हा खरोखरच ख्रिस्त आहे असे पुढारी लोकांनी ठरविले असेल।
परंतु हा माणूस कुठून आला आहे हे आपल्याला माहित आहे, आणि खरोखरचा ख्रिस्त येईल तेव्हा तो कुठून येईल हे कोणालाच कळणार नाही।
अजूनही येशू मंदिरात शिक्षण देत होता। येशू म्हणाला,
होय, तुम्ही मला ओळखता आणि मी कोठला हेही तुम्हाला माहीत आहे, परंतु मी स्वतःच्या अधिकाराने आलो नाही, जो खरा देव आहे त्याने मला पाठविले। तुम्ही त्याला ओळखीत नाही, पण मी त्याला ओळखतो, मी त्याच्याकडून आलो आणि त्यानेच मला पाठविले।
येशू हे बोलला तेव्हा लोकांनी त्याला धरण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणीही त्याला धरू शकला नाही, कारण त्याला मारले जाण्याची वेळ अजून आली नव्हती. परंतु लोकांपैकी पुष्कळ जणांनी येशूवर विश्वास ठेवला. लोक म्हणाले,
आम्ही ख्रिस्ताच्या येण्याची वाट पाहत आहोत. ख्रिस्त आला तर या मनुष्याने केले त्याहून जास्त चमत्कार तो करून दाखवील काय? नाही, म्हणून हाच ख्रिस्त असला पाहिजे.
लोक येशूविषयी जे बोलत होते ते परुषांनी ऐकले, म्हणून मुख्य याजक आणि परुषी यांनी येशूला अटक करण्यासाठी मंदिराचे शिपाई पाठविले. मग येशू म्हणाला,
मी तुम्हा लोकांबरोबर आणखी थोडा काळ राहीन, नंतर ज्याने मला पाठविले त्याच्याकडे मी परत जाईन. तुम्ही माझा शोध कराल पण मी तुम्हाला सापडणार नाही.
यहुदी आपापसात म्हणाले,
हा माणूस असा कुठे जाणार आहे की जेथे आपण त्याला शोधू शकणार नाही? ग्रीक शहरात राहणाऱ्या यहुदी लोकांकडे हा जाईल काय? तो तेथील ग्रीक लोकांना शिक्षण देईल काय? हा माणूस म्हणतो, तुम्ही माझा शोध कराल परंतु मी तुम्हाला सापडणार नाही. तो असेही म्हणतो, जेथे मी आहे तेथे तुम्ही येऊ शकत नाही. याचा अर्थ काय?
सणाचा शेवटचा दिवस आला. तो फार महत्वाचा दिवस होता. त्या दिवशी उभे राहून
येशू मोठ्याने म्हणाला, ज्याला तहान लागली असेल त्याने माझ्याकडे यावे आणि प्यावे. जर कोणी माझ्यावर विश्वास ठेवील तर त्याच्या अंतकरणातून जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील.
असे पवित्र शास्त्र सांगते. येशू आत्म्याविषयी बोलत होता. लोकांना अजून पवित्र आत्मा देण्यात आला नव्हता, कारण येशू अजून मरण पावला नव्हता आणि गौरवात उठविला गेला नव्हता. परंतु नंतर येशूवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना तो मिळणार होता. येशूने सांगितलेल्या या गोष्टी लोकांनी ऐकल्या. काही लोक म्हणाले,
हा माणूस खरोखरच संदेष्ट आहे.
दुसरे म्हणाले,
हा ख्रिस्त आहे.
तर दुसरे काही जण म्हणाले,
ख्रिस्त हा गालील प्रांतातून येणार नाही.
पवित्र शास्त्रात असेही लिहिले आहे की
ख्रिस्त दाविद राजाच्या घराण्यातून येईल.
आणि पवित्र शास्त्रात असेही लिहिले आहे की
दाविद राजा राहत असे त्या बेतलहेम गावातून ख्रिस्त येईल.
तेव्हा येशूमुळे लोकांचे एकमत होईना. काहींना येशूला अटक करायचे होते, पण तसा प्रयत्न कोणीच केला नाही. मंदिराचे शिपाई मुख्य याजकांकडे आणि परुषांकडे परत गेले. मुख्य याजकांनी व परुषांनी शिपायांना विचारले,
तुम्ही येशूला का आणले नाही?
मंदिराचे शिपाई म्हणाले,
तो बोलतो त्या गोष्टी कोणत्याही मानवी शब्दांपेक्षा महान आहेत.
मग परुषी म्हणाले,
म्हणजे येशूने तुम्हाला सुद्धा मूर्ख बनवले? पुढाऱ्यांपैकी एकाने तरी येशूवर विश्वास ठेवला का? नाही. आम्हा परुषांपैकी एकाने तरी त्याच्यावर विश्वास ठेवला का? नाही. परंतु बाहेरच्या लोकांना नियमशास्त्राची माहिती नाही, त्यांच्यावर देवाचा कोप होईल.
परंतु त्या घोळक्यात निकोदेम हजर होता. यापूर्वी हा निकोदेमच येशूला भेटायला आला होता. निकोदेम म्हणाला,
एखाद्या माणसाची बाजू ऐकून घेतल्याशिवाय त्याला आपल्या नियमशास्त्राप्रमाणे दोषी ठरवता येत नाही. त्याने काय केले हे कळल्याशिवाय आपण त्याचा न्याय करू शकत नाही.
यहुदी पुढाऱ्यांनी उत्तर दिले,
तू सुद्धा गालील प्रांतामधील आहेस काय? पवित्र शास्त्र वाचून पहा, गालिलातून एकही संदेष्टा येणार नाही हे तुला कळेल.
नंतर ते सर्व यहुदी पुढारी आपापल्या घरी गेले.